नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात इस्रायलच्या लढ्यात भारत खंबीरपणे सोबत, पंतप्रधानांची ग्वाही. इस्रायलचा स्पीकर ऑफ द नेसेट मेडल सन्मान मोदींना प्रदान. महाराष्ट्र ही 2032 पर्यंत $1 trillion अर्थव्यवस्था होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आढावा. हिंगोली जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरणी 2 जणांना पोलिसांकडून अटक. आणि T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत झिम्बाब्वे लढत. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाविरोधात इस्रायलनं पुकारलेल्या लढ्यात भारत खंबीरपणे सोबत असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते आज इस्रायलच्या संसदेत बोलत होते. भारत इस्रायल धोरणात्मक संबंध दृढ करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी इस्रायली संसदेनं स्पीकर ऑफ द नेसेट मेडल हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरवलं. मोदी यांनी या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल इस्रायलच्या संसदेचे आभार मानले. भारत आणि इस्रायल यांच्यातील आर्थिक तसंच सामरिक संबंधाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले,
आपसी निवेश को बढ़ावा देने के लिए हमने पिछले वर्ष बायलेटरल इन्वेस्टमेंट एग्रीमेंट किया. हम शीघ्र ही एक म्यूचुअली बेनिफिशियल फ्री ट्रेड एग्रीमेंट को भी अंतिम रूप देंगे. रक्षा के क्षेत्र में हमारा दशकों पुराना विश्वसनीय सहयोग रहा है. हम मिलकर ज्वाइंट डेवलपमेंट, ज्वाइंट प्रोडक्शन और ट्रांसफर ऑफ टेक्नोलॉजी की दिशा में आगे बढ़ेंगे.
महाराष्ट्र ही देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून 2032 पर्यंत ती $1 trillion अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. राज्याच्या अर्थव्यवस्थेत गेल्या 11 वर्षात तिप्पट वाढ झाली असून ती 13 लाख कोटींवरून 51 लाख कोटींवर पोहोचली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी 75% करारांची आणि 2025 झालेल्या करारांपैकी 82% करारांची अंमलबजावणी होत असल्याचं सांगत, या 83% परकीय गुंतवणुकीचा समावेश असून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 39% गुंतवणूक महाराष्ट्रात होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले,
थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 आहे आणि देशाची एकूण जेवढी थेट परकीय गुंतवणूक आहे त्याच्या 39% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते. बरं, याच्यामध्ये MOU आणि थेट परकीय गुंतवणुकीत फरक काय आहे? MOU हा इरादा आहे आणि FDI जे आकडे येतात ते RBI झालेली गुंतवणूक म्हणजे आलेले पैसे सांगतात. प्रत्यक्ष जे पैसे देशामध्ये आले त्या वर्षामध्ये FDI रूपानं ते सांगितलं जातं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
टिपू सुलतान प्रकरणात ही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. टिपू सुलतान कोण होता याच्याशी आपला संबंध नाही, त्याची छत्रपतींशी तुलना करण्यावर आपला आक्षेप असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
आता टिपू सुलतान चांगले होते का वाईट होते याच्यावर आक्षेपच नाही, त्याच्यावर चर्चा किती करू. आक्षेप या गोष्टीला की ज्यावेळेस कोणी हे म्हणत की टिपू सुलतान छत्रपती शिवरायन एवढे मोठे राजे होते, याला आक्षेप. दुर्दैवाने या देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्ष आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते, पण हे कधी सांगितलं नाही की 75,000 हिंदूंची आणि 33,000 नायरांची कत्तल करणारे देखील तेच टिपू सुलतान. योग्य वेळी जर आपण नीट इतिहास शिकवला असता तर या देशातल्या एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं.
औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकाचं राज्य असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबईत आशियातील सर्वात मोठे जागतिक क्षमता केंद्र उभारलं जाणार असून त्यातून 45,000 रोजगार निर्माण होतील. छत्रपती संभाजीनगर हे देशातील पहिले स्मार्ट इंडस्ट्रीयल सिटी असून ते भविष्यातील EV उत्पादनाचे मोठे केंद्र असेल, असं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
राज्याचं पुढचं मॅन्युफॅक्चरिंग हब छत्रपती संभाजीनगर आणि जालना होईल. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुसज्ज इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचं नियोजन आहे. दिल्ली मुंबई कॉरिडॉर साठी आवश्यक पायाभूत सुविधा छत्रपती संभाजीनगर भागात तयार केल्या जात आहे. देशात ईव्ही उत्पादनात मोठा हिस्सा छत्रपती संभाजीनगरचा असेल या प्रकारचं काम सुरू आहे. इथल्या ईव्ही क्लस्टरच्या विकासाला चालना दिली जाते. देशातली पहिली स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, याचा देखील आपल्याला अभिमान असला पाहिजे. आता या कॉरिडॉर मध्ये जागा शिल्लक नाही आहे, त्यामुळे आता आणखी 8,000 एकर जमिनीचं संपादन करण्याची प्रक्रिया सुरू होते आहे. समृद्धी महामार्गामुळे जगातले उद्योग या भागाकडे आकर्षित होऊ लागलेले.
राज्य विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. यंदा पुरवणी मागण्यांमध्ये 11,000 कोटी रुपये इतकी वाढ झाली आहे. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यासाठी विविध योजनांसाठीचा निधी देण्याची मागणी यावेळी केली. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना अशा योजनांसाठी निधी मिळत नसल्याची टीका केली. सारथी योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 388 विद्यार्थ्यांना 7,24,00,000 रुपये शिष्यवृत्ती ची रक्कम वितरित झाली असल्याची माहिती सरकारने आज विधानसभेत दिली. उर्वरित 379 विद्यार्थ्यांसाठी 5,96,00,000 रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वितरित करण्याचं नियोजन करण्यात आलं असून ही योजना पुढेही सुरू राहील असं सरकारने स्पष्ट केलं. राज्य महसूल आणि वन विभागाच्या वतीनं बीड जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत महसुली विषयांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचं तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात 18 फेब्रुवारी ते 5 मार्च दरम्यान पूर्वतयारी आणि त्यानंतर महिन्यातून 2 दिवस हे शिबिर घेण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकरांचं व्यक्तिमत्व आणि कार्य प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सावरकरांच्या त्याग, समर्पण आणि वीरतेच्या गाथा अनंत काळापर्यंत प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी राष्ट्रप्रथम विचारांचा दीपस्तंभ ठरतील अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शहरात इतरत्र असलेल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष, संघटना तसंच सेवाभावी संस्थांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त आज नांदेड इथं विविध उपक्रम घेण्यात आले. खासदार अशोक चव्हाण यांनी शहरातल्या डॉ शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी महापौर कविता मुळे, महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. धनेगाव इथल्या डॉ शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन चव्हाण कुटुंबियांनी त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती संभाजीनगर इथं ग्रामीण कन्या सुरक्षा या गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ झाला. सातारा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात झाली. या मोहिमेअंतर्गत 5,000 HPV लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यात बनावट नोटा प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी आज अटक केली. हिंगोली तालुक्यातल्या बासंबा इथं सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. हे आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या बनावट नोटांचे 9 बंडल, 4-चाकी गाडी आणि मोबाईल असा एकूण 13,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत आसेगाव नांदेड मार्गावर आज दुपारी झालेल्या कारच्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. वसमतहून नांदेडला जात असताना भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला उलटल्याने हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतल्या Super 8 फेरीत आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईत 7:00 या सामन्याला सुरुवात होईल. दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान अहमदाबाद इथं सुरू आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात इस्रायलच्या लढ्यात भारत खंबीरपणे सोबत, पंतप्रधानांची ग्वाही. इस्रायलचा स्पीकर ऑफ द नेसेट मेडल सन्मान मोदींना प्रदान. महाराष्ट्र ही 2032 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होईल, मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि T20 क्रिकेट स्पर्धेत आज भारत झिम्बाब्वे लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.
We'll be right back.